राम कृष्ण
माँ।
ಗೋಕುಲಿ ಜನ್ಮಲ ಕೃಷ್ಣ ಗೋಕುಲಿ ಜನ್ಮಲ ಕೃಷ್ಣ ಗೋಕುಲಿ ಜನ್ಮಲ ಕೃಷ್ಣ ಅವತಾರ ಭೂತ ಕೃಷ್ಣದ ಅವತಾರ ಭೂತ ಕೃಷ್ಣದ ಅವತಾರ ಕೃಷ್ಣ ಅವತಾರ
ಭೂತ ಕೃಷ್ಣ ಅವತಾರ ಭೂತ ಕೃಷ್ಣ ಅವತಾರ ಭೂತ ಕೃಷ್ಣ ಅವತಾರ
ಆನಂದ
ಜನ್ಮಲಾ ದುಷ್ಟ ಚಳಕಾಪ ಸುಟಲಾ ಹೋತ ಕೃಷ್ಣಾಚ ಅವತಾರ ಆನಂದ ಕರತಿ ಘರೋ ಘರ ಸದಾ ನಾಮ ವಾಚೆ ಗಾತಿ ಪ್ರೇಮೆ ಆನಂದೆ ನಾಚತಿ ಹೋತ ಕೃಷ್ಣಾಚ ಅವತಾರ ಆನಂದ ಕರತಿ ಘರೋ ಘರ ತುಕಾ ಮಣೆ ಹರತಿ ದೋಷ ತುಕಾ ಮಣೆ ಹರತಿ ದೋಷ ಆನಂದಾನೆ ಕರತಿ ಘೋಷ होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर विठाला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर पांडुरंगा करु प्रथम पांडुरंगा करु प्रथम दुसरे चरण संता दिया दुसरे चरण संतान चतंच कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे म्हणून श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा भंग असून काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला विठ्ठल विठ्ठल इतर कीर्तनामध्ये विधी वेगळा असतो आणि काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा असतो. इतर कीर्तनात भक्तिज्ञान वैराग्य सांगितलं जातं. काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गायन केळा चरित्र पवाडे राखिले चौंगडे सहित गाई भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आणि नंतर त्या ठिकाणी मग भगवंताच्या चरित्राचा विचार मग काला. पण वारकरी संप्रदायाच्या अगोदर धावत्या वेगात भावार्थ पाहू आणि नंतर काला विठ्ठल विठ्ठल. कारण भगवंतानं चरित्र दोन तीन ठिकाणी केलेले मथुरेत वृंदावनात आणि गोकुळात. याचा अर्थ गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा मग बाकीच्या चरित्राचा निषेध केलेला नाही. भगवंताचा अहो काय सांगावं. काही माणसं चरित्राच्या लायकच नसतात. देवाचं चरित्र तर जन्मायच्या अगोदरच सुरू गोकुळातलंच काय. काही माणसाचं चरित्र सुरू होतं जन्माल्यापासून मरेपर्यंत. काहीचं चरित्र सुरू होतं उतार वयामध्ये. पण या बाबाचं जन्माच्या अगोदरच सुरू आहे. काही माणसं चरित्राच्या लायकच नसतात. काय चरित्र सांगावं. कधी जन्मामध्ये पंढरीची वारी केली नाही एकादशी धरली नाही परमार्थ नाही अन्नदान नाही त्याच्या जीवनामध्ये काही सापडतच नाही. आणि जे सापडतं ते कीर्तनात सांगायसारखं नाही. विठ्ठल विठ्ठल नाही. आणि काहीच्या चरित्राला सुरुवात होती उतार वयामध्ये. काही लोकांनी एखाद्या म्हाताऱ्या माणसाने माळ घातली की लावलं वा कवापासून महाराज झाले बुवा झाले आता बुवा लोक म्हणते नाही नाही आता ते पहिल्यासारखं राहिले नाही. पहिल्यासारखं खात नाहीत पेत नाहीत जात नाहीत राहत नाहीत पाहत नाहीत खेळत नाहीत पहिल्यासारखं काय नाही आता बुवा झाले बुवा. म्हणजे चरित्राला सुरुवात झाली पण उतार वयामध्ये. विठ्ठल विठ्ठल अरे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांचं चरित्र जन्माल्यापासून मरेपर्यंत. पण या बाबाचं चरित्र जन्मायच्या अगोदरच सुरुवात आहे. जेवळाला महाराज म्हणतात पापीच्या भक्त दैत्य ते मातले धरणीची झाले ओझे त्यांचे. जेवळाला प्रचुर जास्त पाप झालं येत नाही यागाचे कीर्तन बंद पडले भजन बंद पडलं दैत्यांच्या भीतीनं ब्राह्मण मंडळी पळून गेलेली आहे. त्यावेळेला जास्त पाप झालं प्रथवी सुद्धा म्हणते सोसवेना भार मजाता. त्यावेळेला प्रथवी गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं हे देवा हे भगवान पृथ्वी तलावर जास्त पाप झालेले कीर्तन भजन सर्व बंद झालेले आहेत. आता मात्र मी अशी अडचण निर्माण झाली की भयंकर पाप. देवानं विचार केला काळजी करू नका आता मात्र अवतार घेतल्याशिवाय चालणार नाही. म्हणून ब्रह्मदेव भगवान शंकर भगवान विष्णूकडे गेले आणि सगळ्याला कामं नेमून दिलेले. 33 कोटी देवांना गोळा केलं सांगितलं यादव समग्र व्हारे तुम्ही. लक्ष्मीने सांगितलं तुम्ही कौंडण्यपुराला जा आणि आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. इकडं सगळ्याचा कार्यभाग असा आटोपला कामं नेमून दिलेत आणि इकडं मथुरेमधल्या चरित्राचा विचार करायचा तो असा. अहो कंसाची बहीण असणारी देवकी ही असणारी वसुदेवाला दिलेली आहे. लग्न मजेत पार पडलेले आणि गावामध्ये वरात मिरवते अशा वेळाला त्यावेळेला आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे तसे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा सज्जन हो. त्यावेळेला सुद्धा आकाशवाणी झाली कंसा की अशी आकाशवाणी आहे की जे तू बहिणीची वरात आनंदानं मिरवत आहेस हिच्यापासून होणारा आठवा मुलगा तुला मारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे एक ध्यानात ठेवा त्यावेळेला सुद्धा आकाशवाणी होती. आजच आकाशवाणी केंद्र निर्माण झालेलं नाही ते बी बिना तारी बिना लाईटचा संदेश त्यावेळेला आकाशवाणी. मी म्हणतो सज्जन हो जगाच्या पाठीवर हे खरे संशोधक या विज्ञानाचे जर कोण असतील तर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज. काय लिहिले नाही पण आपण ग्रंथ बघत नाहीत. मला सांगा लाईट आलेली आहे माईक समोर मजा वाटते आपल्याला बरं वाटतं. कायला विचारा लाईटचा शोध कुणी लावला. अमेरिकेचा शास्त्रज्ञ त्याचं नाव सांगतात किती वर्ष झालं शोध लागून? 100 ते 125 वर्ष झालं. पण आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, उदकाचे न्यावेसे लकलकीत प्रगटले तेज दिसे, ते विजू माझी काय असे शलील काही. अरे पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्माण होते, मग निर्माण झालेलं विजेत पाणी दिसतंय का? हे 700 वर्षापूर्वी सांगितलं, आम्हाला 125 वर्षात कळालं, तरी लोक आम्हाला वारकऱ्यालाच मागासलेले म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. अरे 700 वर्षापूर्वीची कला ही आकाशवाणी आजच निर्माण. लोक म्हणतील काय इंगळे वा, तुम्ही लई माग राहिले, जे किती पुढे गेलं, कुठं पुढे गेलं, अहो कशात पुढे गेलं हेच कळत नाही. आम्ही श्रीमंताच्या घरी जेवायला, जेवायला गेल्यानंतर तिथं व्यवस्थित, आता श्रीमंत माणूस, आज सगळे कार्यकारी मंडळ 10-5 कार्यकारी लोक आमच्या बरोबर जेवायला होते, आणि टेबल खुर्च्या वगैरे टाकल्या, जे डायनिंग टेबल म्हणतात, सर्वजण बसले, पायामध्ये बुटलं तसे स्वाक्ष तसे मिलिंगडे महाराज बसा जेवायला. म्हणलं वरती नको, मी आपला खालीच बसतो. काय महाराज महाग राहिले तुम्ही, जग किती पुढे गेले आणि तुम्ही अजून महागच राहिले. मी म्हणलं अजून जग पुढे गेलं नाही, पुढे जायला खूप वेळ आहे. म्हणजे का? मी म्हणलं आताशी बुटं घालून जेवतात, जेवळाला बुटात जेवतील तेवढ्याला पुढे गेले. विठ्ठला विठ्ठला. बुटं घालून जेवलं म्हणजे पुढे गेले याचा अर्थ आहे का? अरे बाबा, जग आमच्यापर्यंत येण्यासाठी कितीतरी दिवस पाहिजेत, लक्षात ठेवा. कशा करता सांगायलो, आकाशवाणी त्यावेळेसही होती आणि सांगितलं कंसा, लक्षात ठेव, या बहिणीची वरात मिरवतो, तिच्यापासून होणारा 8वा मुलगा तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि एकच विचार केला, हिच्यापासून होणारी संतती जर मला मारणार असेल, हिला जिवंत ठेवण्याचा काय मजा, घेऊन या खडग मारावा या धावाला. हात तो धरिला वसुदेवे, वसुदेवाने सांगितलं कंसा स्त्री हत्या करू नये, बाई मारणं किती पाप आहे. ब्रह्मोत्तर खंडामध्ये आलेला कथा भाग आहे, तुम्ही पाहून घ्या. महाराज म्हणतात मग हिच्यापासून होणारी संतती मारण्यासाठी दिली तर चालणार नाही का? मग कंसाला असं वाटलं बहिणी जिवंत राहती, वैरी मरतो. मग बंदी शाळेमध्ये ठेवलं, 1, 2, 3, 4, 5, 6 मुलं मारले. का मारले त्याचे कारण माझ्या तोंडातून ऐकण्यापेक्षा गर्ग पुराण घ्या आणि वाचित बसा. विठ्ठला विठ्ठला. ज्यावेळेला 7वा गर्भ योग मायानं पोटातली पोटात काढला आणि मथुरेमध्ये आपल्या गोकुळामध्ये नेऊन ठेवलेला, तेवढ्यात लक्षात ठेवा 8व्यानं भगवान अवतीर्ण झाले. आता कडक बंदोबस्त होता, 8वा मारणार हे कळालं होतं. ज्यावेळेला वसुदेव देवकीनं पाहिलं, 6 मारले त्याचं काही नाही, 7वा पोटातली पोटात जिराल याचंही काही वाटलं नाही, पण 8वा हे जर कंसाला कळालं आणि त्यानं जर मारलं तर अवघड होणार आहे. तळमळ करू लागले आई वडील, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झने कंसाशी कळेल माझ्या बाळाशी, मारेल वसुदेव चिंतामणी, तेज नमा हे गगनी नामा म्हणे आले हातीन देव तेव्हा सांगत असे. सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका, मी मरत नाही, मला कंस मारित नाही, मी मरण्यासाठी आलो नाही, मी आलेलो मारण्यासाठी. आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तात्पुरता विलाज मी तुम्हाला सांगतो, इथून घ्या उचला आणि घेऊन जा. आपण कुठं? लवकरात लवकर उचला घेऊन जा. कुठे घेऊन जा? नंदराजाच्या घरी. मनशाचे रक्तपाळ तेम्या मोहिले सकळ, माया उपजली तेथे ठेवी आणि मजा येते. राखणदार मोहित केलेले, माया तिथं जन्मलेली आहे, मला तिथं ठेवा आणि तिला इकडे घेऊन या. सज्जन हो, ज्यावेळेला भगवंतानं विचार असं सांगितल्यानंतर म्हणजे एक करा, अरे बाबा हे सगळं खरंय पण आमच्या हातापायामध्ये बेड आहेत, याला काय करायचं? काळजी काय करता बाबा तुम्ही, उचला तर खरं हो. उचललेला कमळापती पायीचे बंधने गळती. सज्जन हो, आपोआप बंधनातून मुक्त झालेले वसुदेव, कवाडे उघडलेले, दुते झोपी गेलेले, बाहेर आलेत तर भयंकर पाऊस चालू आहे. आता काय करायला पाहिजे? अशा अवस्थेमध्ये तरी यमुनेच्या कडेला आले, पाहता तर दोन्ही थड्या यमुना गच्च भरलेली आहे. पलीकडे जायचं तशा अवस्थेत घुसले, गुडघ्या इतकं, मांड्या इतकं, कमरा इतकं, गळ्या इतकं पाणी लागलं. देवाला वाटलं परीक्षा बघण्यात मजा नाही. म्हातारं मरगल, तोंडात जर पाणी गेलं तर पटकन आपला उजवा पाय काढला आणि पाण्याला स्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंग झालेली. महाराज म्हणतात ना,
सज्जन अंकार लावल्या बरोबर सरळ वाट दिलेली आहे. वसुदेव गेले माया तिथं जन्मलेली आहे, तिथं भगवंताला ठेवलं, ती माया पत्रात घेतली आणि आले परत. आल्यानंतर मग दूतही जागे झाले, कवाडे लागलेले आहेत, ती कारती रडायला लागलेली आहे. दूत उठतात आणि कंसाला, कंसा औसाला चला तुमचा आठवा वैरी जन्मलेला आहे. दूत कंसा सांगती सांगितल्याबरोबर कंस आलेला आहे आणि सांगितलं माझा आठवा वैरी कुठे घे इकडं. सज्जन हो त्या मुलीला कंसान हातामध्ये घेतलं आणि अशी हातात धरली आणि गरगर फिरून आपटणार काडकण वीट लावल्यासारखी निघून गेलेली. सांगितलं तुझला आगी वधी उपजला मजा आधी. अरे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्मलेला आहे. सज्जन हो त्यानं असं ऐकलं बरोबर त्याची अवस्थाच काय झाली. महाराज म्हणतात
कृष्ण
जन्मला दुष्टा तळकाप सुटला.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज सांगतात ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये जन्मलेला आहे असं सांगितल्याबरोबर कंसाची अवस्थाच अशी झाली दुष्टा तळकाप सुटला. नाहीतरी महाराज म्हणतात देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय. भगवंताचा अवतार झाल्याबरोबर भक्तांना आनंद होतो पण दैत्यांना भीती वाटते. दुष्टांना का भीती वाटते त्याचं कारण देवाचं कामच आहे. भक्ता राखे पाया पाशी आणि दुर्जनाशी घेऊन या चक्रगदान हाची धंदा. भक्तांचा सांभाळ करतो आणि दुष्टाला मारतो. म्हणून ज्यावेळेला भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आले त्यावेळेला दुष्टाला तळकाप सुटलेला आहे, भीती वाटू लागलेली आहे. पण भक्ताला काय झालेलं आहे गोकुळामध्ये भगवान जन्मलेले असं कळाल्यानंतर
होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार.
होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा
कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. सज्जन हो ज्यावेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेत असं कळाल्यानंतर दुष्टांना भीती वाटू लागलेली आहे पण आनंद करते घरोघर गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्या नर नारी. सज्जन हो गोकुळामध्ये आनंद झालेला आहे. नंदराजाच्या घरी सगळे गोकुळातले गोपाळ गवळ्यांनी गोळा झालेले आहेत. एकामेकाच्या अंगावर रंग शिंपडू लागलेले आहेत, लोणी शिंपडू लागलेले आहेत आणि त्या भगवंताचं गुणगान गाऊ लागलेले आहेत. हे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये
सांगतात.
सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर सज्जना हो।
भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झाल्यानंतर त्या भगवत भक्ताला आनंद झालेला आहे। गायना चेवड्या पुल्या छंदे मनाचे आनंदी आवडीनं, काही लोक म्हणतील त्या भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे फायदा काय, याला शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष हरी उच्चारणे अनंत पापराचे जातील लया शिक्षण मात्रे। त्या भगवंताच्या नामस्मरणावर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर्म। तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष त्याचे हरती दोष। जे भगवंताचं नामस्मरण आनंदाने करतात त्याचे केवढे पाप असू द्या नाहीस होतं। म्हणून महाराज म्हणतात होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विठोबा रखो माई कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर यथामध्ये यथावकाश। अभंगाचा शब्दाशय भावार्थ संपूर्णलेला आहे। भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे। तुकाराम महाराज म्हणतात भगवंतानं जी गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा। पण चरित्र दोन अवस्थेमध्ये केलेले, हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखेत आहे रांगत रंगने चोरित लोणी रांगत रंगने चोरित लोणी धावून धरती
दैवृत
भक्तुनि तमाळ निळे नवल केले साधने रंगतरंगणी चोरित लोणी धावणी धरिती गवळणी। सज्जन हो भगवंताने बाल्यावस्थेमध्ये चरित्र केलेले, रंगत असताना गाई चारायला जाईपर्यंत। पण एक लक्ष ठेवा चोरित लोणी भगवंतानं चित्तासह लोण्याची चोरी केलेली, नाही तर ऐकणारे सद्भक्त म्हणतील महाराज जिथं देवानं सुद्धा चोऱ्या केल्या। पण मी नेहमी सांगत असतो काल्याचं कीर्तन वाचार्थानं कधी विचार करायचा नाही। चोरी केली हेच लोक ध्यानात ठेवतात पण कशाची केली हे ध्यानात ठेवत नाहीत। जसं कल्पना करा महाराष्ट्र शासन नियम आहेत जागोजाग भिंतीवर दगडावर लिहिलेलं असतं झाडं लावा झाडं जगवा झाडं वाचवा असं लिहिलेलं असतं ना। एका शहाण्या शेतकऱ्याने ते झाडं लावा असं वाचलं आणि त्यांना जेवढ्याला भाषण साहेबाचं सुरू झालं सांगितलं हो साहेब काही सांगू नका जागोजाग आम्ही ऍडव्हर्टाईज वाचतो तुम्ही सांगता झाडं लावा झाडं जगवा झाडं वाचवा। अरे तुमचा ऐकून 2 एकर झाडं लावली तर पोलिसांनी 3 महिने कस्टडी काढली काय झाडं लावा म्हणता। साहेब म्हणला कशाचे लावले होते म्हणला गांजियाचे विठाला विठाला। अरे बाबा झाडं लावा झाडं मग काय गांजेची झाडं लावा काय याचा अर्थ कोणची झाडं। तसं देवानं चोरी केली केली पण कशाची हे बघा वाचा अर्थाने विचार करायचा। मी म्हणतो एक माणूस घोड्यावर बसून प्रवास करतो जात असताना एका मंदिराच्या समोर कसली गर्दी होती दर्शनाला भारी लागली होती तुम्हाला खाऊ इथं काय म्हणले मंदिर आहे तुम्हाला ओ मामा इकडे आहो। एका माणसाला सांगतो 1 मिनिट इथं माझ्या घोड्याला नजर ठेवा मी दर्शन करून येतो त्यांना सांगितलं हरकत नाही जा। जेवळाला हा दर्शनाला गेला घोडा मोकळा सुटला घोडा जेवळाला पळून गेला हा माणूस नुसता तिथं थांबलेला दर्शन करून आलेला परत माणसाने विचारलं काहो मामा घोडा कुठे आहे म्हणला पळून गेला म्हणजे तुम्हाला नजर ठेवायची सांगितली होती ना कुठवर ठेवू म्हणला नजर दिसलं तिथपर्यंत ठेवली नजर आता खूपच लांब गेल्यावर कुठपर्यंत नजर ठेवा नजर ठेवायचा अर्थ कसा पळतोय असं पहा म्हणत नव्हता। अरे त्याला जाऊ देऊ नको विठाला विठाला। अरे तसं अरे विचारच लोक करत नाही चोरी केली पण चित्त चोरीली नंदाच्या नंदने। एवढ्याला सज्जन भगवान परमात्मा अशा गावामध्ये खोड्या करत असताना चोऱ्या करत असताना काही गवळणी येशुदेला गारानं सांगतात येशुद्यानं सांगितलं गवळणी माझ्या मुलाला नावं ठेवू नका माझं पोरगो खोडी करत नाही आणि वाटतच ना मला मुद्या शेत पकडून दाखवायचा। जेवळ्याला अशी पैज मांडली तेवढ्याला सगळ्या गवळणी आपापल्या दारामध्ये टचून राखण करायला सुरुवात केली। त्या गावात एक आधी काव गवळण होती म्हातारी दारात अशी काटे घेऊन बसायची पांढ्याईट्या गोम्याचे म्या पेंद्या बोबड्या वाकड्या सुदाम्या सगळे सोंगडे रस्त्यात निघाले। म्हातारीने म्हणायचं कृष्णा तंगडत मुडी कृष्णानं असं तिरपट पाहायचं म्हातारीला वाटलं कसं पोरग भेट आहे
त्याला वाटलं कुठं म्हातारीला त्रास द्यावा, पण पोरं रस्त्याने गेलं. कृष्णा टंगडत मुडी, देवानं काही पाहायचंच नाही. एके दिवशी योग असा, सगळे सोंगडे घेऊन भगवान परमात्मा यमुनेकडे खेळ खेळण्यासाठी गेला. म्हातारीनं बघितलं, दारात सुनाला सांगितलं, सुनबाई इकडे काठी घेऊन बस, मी यमुनेला जाते स्नान करून पाण्याची घागर घेऊन. तिनं सांगितलं, आचा पोरं तुमचं ऐकतात, तुम्हाला भीतात, माझं कुणी ऐकणार नाही, मला कुणी भिणार नाही, सांगितलं लाज वाटत नाही, मी सासू असून मला शिकवते, माझं ऐकत नाही बस. कारण सासरवासी जीवन अवघड आहे महाराज. आता सासरवास जिथे तिथंच विचारा, ज्याला सासरवास नाही तिथं काय नाही. सासरवासी जीवन इतकं अवघड आहे. घरातले माणसं चांगले असले तर बरे, नाही तर माझ्या भाषेत सांगायचं, सासू आराते, ननंद बोराते, नवरा खैरन, सासरा येऊ. आता हे सगळेच जर माणसं असले म्हणल्यावर तिनं नांदायचं तरी कसं विठ्ठल. तसं सगळ्या घरी नाहीच म्हणा, काही घरी म्हाताऱ्या त्रास देतात, पण म्हातारे बरे असतात. आता म्हातारीनं सुनाला त्रास दिलेला म्हाताऱ्याला पटत नाही, पण म्हातारीच्या पुढे काही चालतही नाही म्हणून नाविलाजाने बसतो म्हातारा. व एके दिवशी म्हातारी बाहेर गेल्यानंतर सुनबाईला बोलून घेतलं. म्हातारा म्हणतो, सुनबाई काय म्हणते ग म्हातारी? म्हणल्या, मामाजी मी एवढं काम करते तरी सासूबाई नेहमी नावं ठेवतात आणि नेहमी मला असं म्हणतात, तुझ्या आईने हे शिकवलं, तुझ्या वडिलांनी हे शिकवलं, मी अशी नव्हते, मी तशी नव्हते, सारखं त्रास देतात. म्हातारा म्हणलं, हे पहा आता का तुला कधी म्हातारीनं त्रास दिला? अशी नव्हते तशी नव्हती म्हणले की फक्त म्हातारीला एवढंच सांग बस करा, आता आम्हीच बरे आहेत, मी पळून तर नाही ना जात. कारण ही म्हातारी नवीन नांदा आल्यावर पळून जात होती हे फक्त म्हाताऱ्यालाच माहिती होतं. विठ्ठल विठ्ठल, ज्या वेळेला एवढं सांगितलं आणि ज्या वेळेला सासूबाई बाहेरून आली, सुनाला म्हणते, का ग तुझ्या वडिलांनी शिकवलं, मी अशी नव्हते, मी तशी नव्हते. सुन म्हणते, बस करा आम्हीच बरे आहेत, मी पळून तर जात नाही ना, तुला कोणी सांगितलं? नक्की म्हाताऱ्याचा कारभार आहे म्हणले. हा विठ्ठल विठ्ठल, अहो पुन्हा तिनं त्रास द्यायचंच बंद केलं, कशा करता सांगायलो. अहो सासरवासी जीवनच अवघड आहे. बस म्हणली बस तर बस, बसली म्हातारी. अहो ज्या वेळेला म्हातारीने सुनाला बसवलं, म्हातारी गेली घागर घेऊन. भगवंताने बघितलं, पोरा हो खेळ मोडे पिपळ तोडे, म्हातारीचं घर फोडे म्हणले. आता म्हातारी काय दारात नाही, म्हातारी वाटलं आता मात्र पोरं दारात गेल्याशिवाय राहणार नाही. आल्यानंतर सुनानं सांगितलेलं काम केलं, कृष्णा टंगडत मुडी, सरक बाजूला म्हणला, बरी म्हातारीची काठी उचललीस, कोणी सांगितलं? अहो काळ ती ढकलीन घुसले घरात, दही दूध काय खायचे ते खाल्लं. बाकीच्या पोराला सांगितलं, संगड आता तुम्ही इथं थांबायचं नाही, म्हातारी आली ना आपल्याला बांधल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. सगळे संगडे तिकडे जाऊ दिले सज्जन हो. आणि ज्या वेळेला ती सुनबाई रडायली, भगवंताने लोण्याने दह्यानं भरलेले हात घेतले आणि त्या सुनाला सांगितलं, उगी उगी रडू नको, वाईट वाटू देऊ नको, सगळं लोणी तिच्या तोंडाला लावलं त्या सुनबाईच्या. आणि ज्या वेळेला लोणी सारवलं असं आणि बसला भगवान घरात, तेवढ्यामध्ये म्हातारी आली, सुनाच्या चेहऱ्याकडे बघितलं, तिनं चौकशी सुद्धा केली नाही काय झालं कशानं भरलं. अगोदर दोन तीन लगवल्या सुनबाईला, ती म्हणते, आता का मारता का मारता? लाज वाटत नाही? कृष्णावर आळे घेता, कृष्णावरला नावं ठेवता, तुम्ही दही दूध खाता? सांगितलं मी खाल्लेलं नाही. म्हणजे तुझं तोंड भरलेलं सांगते. म्हणली, अहो मी भरवलं नाही, त्यानं तोंडाला लावलंय, अजून घरात आहे भगवान, घरात आहे. म्हातारी घरात गेली, म्हणते, कृष्णा अहो तिकडे कोपऱ्यात, कृष्णा आओ इकडच्या कोपऱ्यात, कव्हा मेळ अगो द्यायचं हो. अहो ज्या वेळेला तिने तुझ्या पाया पडते हात जोडते असं नको. भगवान पटकन हातात आले आणि सांगितलं, चला आता तुझ्या आईकडे जायचंय ना, मग जायचंय ते हे खरं, आता पहिल्या वेळेस रूप बदललं, बाकी काही अडचणी आता आता काय करायला पाहिजे, आई रागवल्याशिवाय राहणार नाही. पण म्हातारीने सांगितलं, मुद्दा पाहिजे ना? मग मला मुद्द्याच सांगितलं, कृष्णा हे मडकं घे पुढं होऊन चल. तो म्हणला, मडकं घे पुढं होऊन चल, तुझं मडकं मला घ्यायला होती, तुझं पोरगं कुठं गेले? मी विनोद सांगत असतो, श्रीमंताचे लेकरण लाडके असावा, नीट कधी बोलणार नाही. अहो एका शिक्षकानं लहान मुलाला उठवलं, बाळू उठ म्हणले. म्हणले का? म्हणले तुला प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न आहे? म्हणले सांग, तुझ्या समोर पूर्व दिशा आहे, उजव्या हाताला दक्षिण दिशा आहे, डाव्या हाताला उत्तर दिशा आहे, तुझ्या मागं काय? हा म्हणला, माझी चेटी फाटलेली आहे. विठ्ठल विठ्ठल, अरे बाबा हा तुला दिशा विचारतो, तुझं उत्तर जर असे विचारते असले तर. आम्ही म्हणतो ना, विज्ञानाचा प्रयोग चालू. शिक्षकानं विचारलं, बाळू दगड पाण्यामध्ये टाकल्या टाकल्या का बुडतो? ते कारण म्हणतो, सर बहुतेक त्याला पाहता येत नसावा. आता असले जर विद्यार्थी असतील असं उत्तर, मी म्हणतो शिक्षकाला नीट बोलत नाहीत, आई वडिलाला सुद्धा नीट बोलत नाहीत, वळणच नसतं त्या मुलाला. अहो एक पोरग तर पळत पळत गेलं घरी, वडिलाला म्हणतो, पप्पा पप्पा. म्हणले का? अरे नालायक म्हणजे काय? वडील म्हणजे नालायक याचा अर्थ गावात गल्लीत कठलीत लायकी नसणारा माणूस त्याला नालायक म्हणतात. वडील म्हणले, मला का विचारलंस? तो म्हणला, समोरचे काका नाहीत का? त्यांच्या चष्म्यावर माझ्याकडून खेळत खेळत चेंडू उडून गेला तर मला काय म्हणले बापासारखाच नालायक आहे म्हणून नालायकचा अर्थ विचारला म्हणला आता मला सांगा काय वाटलं असेल वडिलाला असा सांगायचा मुद्दा किंवा ही मुलं नीट बोलत नसतात सांगितलं कृष्णा हे मडकं घे पुढं होऊन चल आता तुझं गाडगं घ्यायला होती म्हातारीनं रागाराग पकडलं त्याला आणि गेली आता जाताना काय सुनबाई हातात आहे भगवान हातात आहे मडकं आहे जायचे आता आई रागवणार काय करावं जाता जाता असं गालगुसा घेतला स्वतःचा आणि रक्त सांडला अंगावर आणि आईला दिसावं असं तोंड करून उभा राहिले म्हातारीनं गेल्या गेल्या सुरुवात केली आणि गारानं सांगायला सुरुवात केली खातो दही दूध तुपलोनी हात पुशी तो सुनीचा मुखा लागुनी एका जनार्दनी करी करणी जातो पळून इथून अवरे अवरे आपुला काढ अवरे अवरे आपुला काढ आवरी आवरी आपुला काना नाशेल्या मुच्या सुना आमच्या एकतर सुनेच्या तोंडाला दही दूध लावतो एवढा त्रास देतो यशोदे बघ तुझा पोरगा सज्जन हो देवळाला म्हातारीनं गारण केलं सगळं ऐकून घेतलं सांगितलं आजी माझ्या पोरानं खोडी केली दही दूध चोरलं त्रास देतो हेही खरंय पण तुमच्या बी काही पाटीपोटी लेकरबाळ असतील माझ्या लेकराला तुम्ही अजिबात मारायचं नव्हतं तिनं सांगितलं अगं धक्का सुद्धा लावला नाही तेव्हा मला हे रक्त कोणी काढलं आता बरं आहे का म्हातारी म्हणली कधी काय केलं हे माहीत सुद्धा नाही आता काय अवसर राहिलं असेल म्हातारीनं दिलं त्याला सोडून घर गाठलं विठाला विठाला हे कसं शक्य सापडणं महाराज म्हणजे योगी जपी तपी कर्मठ पुष्कळशी प्रमाणात येता येते त्यांना सुद्धा तो सापडत नाही आणि तुम्ही धरू जाता सापडे ना ही अवस्था तुमची आमची ज्यावेळेला म्हातारीनं सोडून दिलं अशा गावात अनेक खोड्या करत असताना कितीतरी खोड्या हो त्या भगवंताच्या एवढ्या खोड्या आहेत की त्या खोड्या महाराज नाथ महाराज सुद्धा सांगतात याच्या खोड्या सांगू किती मही पत्र शिंदू आटेची पृथ्वीचा कागद डोंगराची लेखन केली तरी न संपणाऱ्या खोड्या आपण थोड्या वेळामध्ये किती सांगणार असा भगवान खोड्या करत असताना काही गवळ्यांनी तक्रार करतात येशोदे हे तुझं पोरग बघ येणे माझे कबाड उघडिले येणे शिंके तोडिले दह्या तुझा ते बक्षिले उलंडिले ताका ते विठाला विठाला किंवा आता एक गवळण दुसरी गवळण तिसरी गवळण किती गवळ्यांनी गवळ्यांनी सांगतात अहो नाथ महाराज एके ठिकाणी सांगतात ना
बाई कुणाशी सुटणार
दुसरी आली धावनी मनेग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देऊनी गाठ बाई कोणाची सुटेना धरू जाता सापडेना हे यशोदे तुझं पोरग किती त्रास देते सज्जन हो ज्यावेळेला भगवान असा त्रास देत असताना सांगितलं भगवंता अरे बाबा का गावाला त्रास देतो अजिबात त्रास द्यायचा नाही चोऱ्या कर एवढं नाही आता हे पोरग गावातच ठेवायच्या लायकीचं नाही सांगितलं उद्यापासून तू शाळेमध्ये जाणे सगळे सवंगडी बरोबर घेतले भगवंतानी आणि त्या ठिकाणी शाळेत निघाले भगवंताच्या हातामध्ये काठी दिलेली आहे खांद्यावर घोंगडी काळी घोंगडी हाती काठी लागला धेनूची पाठी किंवा नाथ महाराज सांगतात कांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे कांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे धेनू सावळा जग जयठी धेनू सावळा जग जयठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे धेनू सावळा मध काठी तारी तसे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे धेनू सावळा जग जयठी धेनू सावळा जग जयठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे धेनू सावळा जग जयठी धेनू सावळा जग खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी तारी तसे धेनू सावळा जग जेठी सज्जन हो भगवान परमात्म्याने सगळे सवंगडी बरोबर घेतलेले आणि पहिली शाळा म्हणजे गाई राखणे तिकडे गेल्यानंतरही खोड्या सोडल्या नाही भगवान परमात्मा सगळे सवंगडी गोळा करून घेत असताना तिथं नाना प्रकारचे खेळ खेळायचे खेळ खेळत असताना खेळ संपल्यानंतर सगळ्या गोपाळांनी हे देवा हे भगवान हा खेळ कुठपर्यंत खेळायचा कारण आता मला भुका लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी म्हणून एकच करा आता काम चारोनी सकळ मिळू न्यावगी गोपाळ झाली आता वेळ म्हणत या ना सिदुऱ्या चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहू केली वनवन पाय पेटी झाला सीन सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या भगवंतानं तीन प्रकारचा काला केलेला आहे एक असणार महाराज म्हणतात खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने तुका म्हणे कालान कोठे अभेद देखीला जीव परमात्मकी होणं हा खरा काल आहे सज्जन आणि हे मिळण्याचं ठिकाण विशेष हा लाभ संता संगीत तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ तो खरा काला जर तुम्हाला प्राप्त व्हावा असं वाटतं तुम्हाला तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची आणि पवित्र अंतकरणानं परमार्थ करायचा कारण काला वारकऱ्यालाच मिळतो ते बी सगळे वारकरी नाही तुकाराम महाराजांनी याच्यातही निवड केली काला वाटो एकमेका वैष्णव निका निका वारकरी पाहिजे वैष्णव म्हणो जया आणि अवघी देवावरी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असा जो खरा काला प्राप्त व्हावा असं वाटतं ना तर महाराज म्हणतात पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला पवित्र अंतकरणानं परमार्थ करा तो काला प्राप्त होईल तुका म्हणे काला कोठे अभेद देखील ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष
तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष
तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष
तुका म्हणे हरति दोष तुका मने हरति दोष तुका मने हरति दोष हरति दोष
आनंद रे करिति घोष आनंद रे करिति घोष आनंद रे करिति घोष आनंद रे करिति घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार
आनंदाने करती घोष
आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार
होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार
तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष तुका म्हणे हरति दोष
तुका मने हरति दोष तुका मने हरति दोष तुका मने हरति दोष तुका मने हरति दोष
आनंदाने करिति घोष आनंदाने आनंदाने करिति घोष
अवतार आनंदाने करिति घोष आनंदाने करिति घोष
आ करती घर घर आनंद करती घर घर होता कृष्ण अवतार होता कृष्ण अवतार होता कृष्ण अवतार होता कृष्ण अवतार
आनंद करती घर घर
पाया पैकिंग करा
शिवाप राजा